आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य सरकार 1 एप्रिलपासून माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान राबवणार. प्रलंबित सिंचन प्रकल्पांसाठी कर्ज घेऊन 8 लाख हेक्टर जमिनीला सिंचनाखाली आणणार. 23 फेब्रुवारी ते 25 मार्च दरम्यान विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, 6 मार्चला अर्थसंकल्प. चंद्रपूर महापालिकेत सत्तेसाठी भाजपा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र, सर्वाधिक नगरसेवक असलेला काँग्रेस सत्तेबाहेर. आणि लोकसभेतला गदारोळ आटोक्यात, अर्थसंकल्पावर चर्चा सुरू. राज्यात माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान राबवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला सरकारनं मान्यता दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह विविध मंत्री यावेळी उपस्थित होते. 1 एप्रिलपासून वर्षभरासाठी हे अभियान राबवलं जाईल. त्यात जीवनशैली आणि आहारातल्या बदलांना प्राधान्य, प्रतिबंधात्मक उपाय तसंच वेळेवर उपचार आणि पुनर्वसनाला महत्व दिलं जाणार आहे. या अंतर्गत विविध पुरस्कारही दिले जाणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या इतर निर्णयांविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
राज्यातल्या 8 लाख हेक्टर जमिनीला सिंचनाखाली आणण्यासाठी राज्य सरकार नाबार्डकडून आणखी 7,500 कोटी रुपयांचं कर्ज घेणार आहे. अपूर्ण असलेले 57 सिंचन प्रकल्प, कालवे आणि पूर्ण झालेल्या प्रकल्पांच्या वितरण प्रणालीची कामं यातून पूर्ण केली जाणार आहेत. याच कामासाठी पहिल्या टप्प्यात 7,500 कोटी रुपयांच्या कर्जाला राज्य सरकारनं मार्च 2024 मान्यता दिली होती. नवी मुंबईच्या शेजारी होणाऱ्या 3 मुंबईतल्या सर्व विकास प्रकल्पांचं भूसंपादन आणि भूवाटपाच्या सर्वसमावेशक धोरणाला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी 6,000 कोटींचं कर्ज घ्यायला सरकारनं आज मान्यता दिली. 96% लोकांना जमीन अधिग्रहणासाठी तयारी दाखवली असल्यानं हे अधिग्रहण जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नवीन MIDC सुरू करण्यासाठी पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यात रत्नपुरी मळ्यातली 1,000 एकर जमीन MIDC हस्तांतरित करायचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला. कोल्हापूर जिल्ह्यात करवीर तालुक्यातल्या मौजे विकासवाडी इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी 12 हेक्टरहून अधिक जमीन जिल्हा क्रिकेट संघटनेला मोफत द्यायलाही सरकारनं मंजुरी दिली. राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात बक्षीस मिळवणाऱ्या विद्यार्थी, शिक्षक आणि प्रयोगशाळा परिचर्यांना देण्यात येणाऱ्या बक्षिसाच्या रकमेत राज्य सरकारनं वाढ केली आहे. सर्व गटांमधल्या प्रथम विजेत्याला 51,000, द्वितीय क्रमांकाला 31,000 आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्यांना 21,000, चौथ्या क्रमांकावरच्या स्पर्धकाला 11,000 आणि 3 उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रत्येकी 10,000 रुपये बक्षीस दिलं जाईल.
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याजवळ काही दिवसांपूर्वी घडलेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या अवजड वाहनांची व्यापक तपासणी करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. अपघात रोखण्यासाठी केवळ नियमांची अंमलबजावणी करून चालणार नाही, तर एका जागरुकतेची चळवळ निर्माण झाली पाहिजे असं ते म्हणाले. राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 23 तारखेपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनाचा कालावधी 25 मार्चपर्यंत असून 6 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येईल. विधानसभा आणि विधान परिषदेच्या आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. चंद्रपूर महापालिकेत भाजपा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सत्ता स्थापनेसाठी एकत्र आले आहेत. 1.5 वर्षासाठी दोन्ही पक्षांचा महापौर विराजमान होणार आहे. त्यानुसार भाजपाच्या संगीता खांडेकर यांना आज महापौरपदाची संधी मिळाली. आज झालेल्या निवडणुकीत त्यांना 32 मतं मिळाली, तर काँग्रेसच्या उमेदवार वैशाली महाडोळे यांना 31 नगरसेवकांनी पाठिंबा दिला. उपमहापौरपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रशांत दानव विजयी झाले आहेत. 66 सदस्य असलेल्या या महापालिकेत महापौरपदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे 2 नगरसेवक अनुपस्थित राहिले, तर MIM एका नगरसेवकाने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. चंद्रपूरच्या विकासासाठी हे सर्व पक्ष एकत्र आल्याची माहिती आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं चंद्रपुरात घेतलेल्या भूमिकेचे परिणाम राज्यभरात उमटतील असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.
आमच्या पक्षात कुठल्याही पद्धतीने ही फाटाफूट झालेली नाही. जी काही झाली आहे ती उभाटा हे थेट स्वरूपामध्ये भारतीय जनता पक्षासोबत गेली. MIM मदत केली आणि वंचित गैरहजर राहिली. अशा पद्धतीनं घोडेबाजार करून सुधीरभाऊ मुनगंटीवारांनी जसा बंगला बांधला तेवढ्याच खर्चाचा आज महापौर त्यांनी बसवला, एवढंच या निमित्ताने.
छत्रपती संभाजीनगरच्या महापौरपदी भाजपचे समीर राजूरकर यांची निवड झाली आहे. आज झालेल्या निवडणुकीत राजूरकर यांना 70, तर MIM उमेदवार अशोक हिवराळे यांना 33 मतं मिळाली. नांदेड महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या कविता मुळे विजयी झाल्या. त्यांना 81 पैकी 50 मतं मिळाली तर उपमहापौरपदी भाजपचे दीपक सिंह रावत हे विजयी झाले. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपचे धीरज सूर्यवंशी तर उपमहापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे गजानन मगदूम यांची अधिकृत घोषणा आज करण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गेल्या आठवड्याभरापासून लोकसभेत सुरू असलेला गदारोळ आज दुपारी थांबला. विरोधी पक्षाच्या गदारोळामुळे दुपारी 2 पर्यंत कामकाज तहकूब झालं होतं. मात्र 2 वाजेनंतर केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा सुरू झाली. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
लोकसभेत चर्चेला सुरुवात करताना काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली. या अर्थसंकल्पात वैयक्तिक करदात्यांवरचा बोजा वाढवला असून कंपन्यांना सूट देण्यात आल्याचं ते म्हणाले. या अर्थसंकल्पातून सरकारची जनतेप्रतीची वचनबद्धता दिसून येते असं भाजपच्या अपराजिता सारंगी आपल्या भाषणात म्हणाल्या. यावेळी त्यांनी विविध देशांशी भारतानं केलेल्या मुक्त व्यापार कराराचा उल्लेख केला. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी हा अर्थसंकल्प दिशाहीन असल्याची टीका केली. आर्थिक आणि सामाजिक विषमतेवर या अर्थसंकल्पात काहीच तोडगा काढलेला नाही असं यादव म्हणाले. तर पश्चिम बंगालला केंद्राकडून येणं बाकी असणाऱ्या 1,90,000 कोटी रुपयांचा मुद्दा तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी यांनी उपस्थित केला. राज्यसभेतही आज केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चेला पुन्हा सुरुवात झाली. जागतिक अस्थिरतेच्या काळात भारत एकटा स्थिरपणे उभा असल्याचं शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी म्हटलं आहे. तर हा अर्थसंकल्प गरीब विरोधी असल्याची टीका द्रमुक खासदार कनिमोळे यांनी केली. भाजप खासदार सुरेंद्रसिंह नागर यांनी अर्थसंकल्पावर आपले विचार मांडले. या अर्थसंकल्पात महिला आणि बाल विकासासाठी 28,000 कोटी रुपये तरतूद केली असली तरी बालकांसाठी केलेल्या खर्चात मोठी कपात केल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार फौजिया खान यांनी निदर्शनास आणून दिलं. हा खर्च GDP केवळ 1% आहे असं त्या म्हणाल्या. ही चर्चा उद्याही चालू राहील.
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात मुंबईतल्या विशेष मकोका न्यायालयानं 27 जणांवर आरोप निश्चित केले आहेत. यात कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याला फरार आरोपी ठरवण्यात आला आहे. अजित पवार यांच्या अपघातात घातपाताची शक्यता व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी आमदार रोहित पवार यांनी मुंबईत केली आहे. अपघातापूर्वी विमानात काही बिघाड झाला होता का, उड्डाणापूर्वी तपासणी झाली होती का, हँगर CCTV कुठे आहे असे प्रश्न त्यांनी विचारले. युरोपियन सरकारनं VSR कंपनीचे परवाने रद्द केल्यावरही भारतात तिला परवानगी का देण्यात आली होती असा प्रश्नही त्यांनी विचारला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळाच्या वतीनं आयोजित इयत्ता 12वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. या परीक्षेसाठी 10,664 कनिष्ठ महाविद्यालयांमधून 15,32,487 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी 3,387 मुख्य केंद्रांवर ही परीक्षा होत आहे. मुंबईतल्या ट्रॉम्बे आणि मालाड जलमार्गामध्ये टप्प्याटप्प्यानं बॅरियर्स उभारून अरबी समुद्र आणि हिंद महासागरात जाणारा प्लास्टिकचा कचरा अडवला जाणार आहे. यामुळे दरवर्षी किमान 61 टन प्लास्टिक कचरा जाणं टाळता येणार आहे. ही मोहीम नेदरलँड्समधल्या ओशन क्लीनअप या स्वयंसेवी संस्थेच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्यानं राबवण्यात येणार आहे. राष्ट्रीय नाट्य विद्यालय NSDने आयोजित केलेल्या 25व्या भारत रंगमहोत्सवाचं आज मुंबईत राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन झालं. ज्येष्ठ अभिनेत्री आणि NSDच्या माजी विद्यार्थिनी रोहिणी हट्टंगडी या महोत्सवाच्या राजदूत आणि अभिनेत्री मीता वशिष्ठ याही यावेळी उपस्थित होत्या. या 5 दिवसांच्या कार्यक्रमात भारतीय आणि परदेशी भाषांमधल्या 6 नाटकांचे प्रयोग होणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य सरकार 1 एप्रिलपासून माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान राबवणार. प्रलंबित सिंचन प्रकल्पांसाठी कर्ज घेऊन 8 लाख हेक्टर जमिनीला सिंचनाखाली आणणार. 23 फेब्रुवारी ते 25 मार्च दरम्यान विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन. 6 मार्चला अर्थसंकल्प. चंद्रपूर महापालिकेत सत्तेसाठी भाजपा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र. सर्वाधिक नगरसेवक असलेला काँग्रेस सत्तेबाहेर. आणि लोकसभेतला गदारोळ आटोक्यात, अर्थसंकल्पावर चर्चा सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.